सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मी संजय नार्वेकर, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि श्रुती सोबत।
ऍक्शन।
लहानपणी आता माझे बाबा मला सांगतात की आम्ही विहिरीत उडा मारायचो। आता म्हणतात मला प्रश्न पडतो की मी कसं काय असं सगळं करायचो। अशी कोणती गोष्ट आहे ज्याचं नवल तुला आता वाटतं?
हो, आम्ही विक्रोळीला चाळीत चौथ्या मजल्यावर राहायचो, चौथ्या एकदम टॉप फ्लोअरला, आणि मी आहे ना कठड्यावरून चालायचो हात सोडून चौथ्या मजल्यावरून असं करत, बघा बघा बघा, आणि सगळं हे काय करतो, आणि सगळे बघतायत म्हटल्यानंतर मला जर कदाचित ते अट्रॅक्शन स्वतःकडे खेचावं ते तेव्हापासून असावं, आणि आता जेव्हा मी नुसतं असं वरून खाली बघतो तेव्हाही तेव्हाच असं होतं घरघरल्या अर्घ, किंवा चौथ्या मजल्यावरून खिडकीवर पाय ठेवून वरच्या पॅरापिटला असं पुलअप सारखं हे करून आम्ही गच्चीवर जायचो। हे आता नाही जमणार मला, त्या मरणाची भीती वगैरे असं काही नव्हतंच ना, त्यामुळे काय मी पडेन, मी असं ह्या बाजूला पडेन असं मी ठरवायचो, कुठे गॅलरीच्या बाजूला, असं होत नाही ना, पाय घसरला की गेलं, आय डोंट नो, पण ते व्हायचं।
पहिली कोणती फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघितली आठवत आहे
ना? मी एकदम खूप लहान होतो तेव्हा आई बाबा जायचे, ते आठवत नाही, पण मला आठवते ती फिल्म शोले, ते खूप फेमस झाली होती सगळीकडे होतं, म्हणून मग शेवटी बाबा आम्हा सगळ्यांना घेऊन गेले की चला शोले बघायला जाऊ। फिल्म आम्ही रस्त्यावरच खूप बघितल्या, मग पूजा आहे इथे कुठे लागल्या, दिवार तिकडे लागले, इकडे जंजीर लागला, इकडे लागलं, असं आम्ही रात्री असायचं ना पूजेला सिनेमे, तसे आम्ही बघितलेत सगळे सिनेमे।
कॉलेजमध्ये कुठली कधी उधारी होती का? कारण आमची तर खूप असायची।
अरे बापरे, हे आता आई बाबा ऐकणार नाही म्हणून बिंदास सांगतो, उधारी म्हणजे आमच्या समोर कॉलेजच्या समोर नारायण म्हणून होता, सिगरेटची टपरी वगैरे, आलं की पहिलं पुस्तक त्याच्या त्या टपरीच्या वर जायचं, तिथे म्हणजे पिशवी आमची जी काय असायची ती प्लास्टिकची, पहिली त्याच्याकडून सिगरेट घ्यायची, आणि त्या माणसाला मी आजही मानतो, कारण त्यांनी आहे ना कधीच हिशोब ठेवला नाही। नारायण कितना हवा? क्या मालूम, तुमको मालूम होगा ना, आजपर्यंत तो तिथे आहे, पण कधी त्यांनी कधी हिशेब केला नाही, आणि मुलांनी पण त्याला डुबवलं, मी खूप डुबवला, पण त्याची डबल परतफेड आता करतो आहे मी त्याला, म्हणजे ही परतफेड नाही म्हणतात कारण ते फेडूच शकत नाही, त्यावेळेस त्यांनी खिशात पैसे नसताना हे केलेलं आहे, तरी पण मी माझ्या पद्धतीने करतो। तसा आमचा कॅन्टीनवाला, कॉलेजचा कॅन्टीनवाला, आम्ही रात्री कधी कधी प्रोग्राम करायचा असेल ना तर रात्री राहायचो कॉलेजमध्ये, बा काय येतात प्रिन्सिपलना न सांगता, तो आमचा तो राखवालदार आहे त्याला पैसे वगैरे देऊन आम्ही राहायचो, तेव्हा तो तिथे जो कॅन्टीनवाला होता तो काहीतरी सांबार वगैरे द्यायचा, त्यानंतर आम्ही समोरच्या हॉटेलमध्ये, समोर हॉटेल होतं डी पीज म्हणून, जे आता मोठं आणि ते फेमस आहे हॉटेल आता रुईयाच्या नाकेवरचं, तर तो स्टाफचा राईस आणि सांबार द्यायचा आम्हाला रात्री खायला, ते किती रात्र आम्ही त्यांच्यावर जगलो आम्हाला माहिती नाही, ती उधारी नाही म्हणता येणार, ते काय उपकार म्हणते म्हणा, त्याचे कधीच पैसे दिलेले नाहीत आम्ही,
पण तो भात अजूनही त्याची चव मात्र नक्कीच लक्षात राहायचा,
राईस आणि तो सांबार, एखाद दुसरा पापड असला तर, पण नसला तरी काही फरक पडायचा नाही।
कोणती नोकरी या दरम्यान कधी केली?
आता मधला जो पॅच आहे तो सांगतो, मी जेव्हा शाळेत 10वी झालो त्याच्यानंतर कॉलेजला गेलो, मी रुईया कॉलेजचं सगळं तुला सांगितलं, त्याच्या आधी मी झुंझुनवाल्याला प्रवेश घेतला होता, आणि तेच माझ्या खोड्यांमुळे म्हणा किंवा गुंडगिरीमुळे म्हणा, मी एका मुलाला मारलं आणि त्याला खूप लागलं, तर कॉलेजने डिबार केलं, त्यावेळी रेड स्टॅम्प मारायचे, तर 3 वर्ष मला डिबार केलं, कुठेच मी हां ॲडमिशन घेऊ शकत नव्हतो, कारण ज्याला मारलं त्याचा भाऊ पण दादा होता, मी पण विक्रोईचं आमचं प्रस्थ बऱ्यापैकी होतं, त्यामुळे मी पण मुलं वगैरे घेऊन गेलो असं एवढं ह्या लेवलचं, मग आता काय करायचं, तर मग घरचे पण वैतागले, आधीच घरची बेताची परिस्थिती, तर मग शेवटी माझा लहान काका तो गव्हर्नमेंटच्या इथे नोकरीला होता, तर त्यांनी ना ॲप्रेंटिसशिप म्हणून मला बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिलमध्ये लावलं, जो 3 वर्षाचा कोर्स असतो, 2 वर्ष तुम्ही ह्याच्यात जायचं औद्योगिक क्षेत्रात तिथे त्यांच्या स्कूलमध्ये, आणि 1 वर्ष कंपनीत हे करायचं नोकरी, आणि मग तिथे तुम्हाला कंपनी देईल किंवा तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं IIT, तर ती एक नोकरी मला आठवते, पण ती पण पूर्ण केली नाही, ते पण तसंच मारामारी आणि ह्याच्यात ते पण, कारण तिथे गेलो त्या मुलांबरोबर मारामारी, ते सोडलं, मग मी पेपरची लाईन टाकली आहे सकाळी, पेपर आणि दुधाची लाईन, कारण खर्च तर काढायला पाहिजे ना, आणि कॉलेजला म्हणजे 10वी झाल्यानंतर घरच्यांनी सांगितलं की आता आम्ही पैसे देणार नाही, एक तर तू शिक नाही तर मग नोकरी कर, शिकायचे दरवाजेच बंद झाले होते, 3 वर्ष कुठे घेणारच नव्हते. मग काय करायचं? मग पेपरची लाईन टाक, दुधाची लाईन टाक, मग त्याचं काही मिळायचं ते त्या नोकऱ्या केलेलं आठवतं मला.
मुंबईत सुद्धा म्हणजे स्ट्रगलिंग सुरू झाल्यानंतर सुद्धा कोणीतरी आपल्या आयुष्यात एक गॉडफादर भेटतो की ज्याच्यामुळे कदाचित पुढची कामं मिळायला सुरुवात होतात किंवा ज्याच्यामुळे आपण एस्टॅब्लिश होतो, असा गॉडफादर तुमच्या आयुष्यातला कोण आहे?
माझे असे बरेच गॉडफादर होत गेले. एक तर मुळात जेव्हा मी नाटकात आलो, ज्यांच्यामुळे आलो, त्याचे दिग्दर्शक होते जगत कुमार पाटील, आणि त्या काळात विनय आपटेंचं नाव खूप होतं आणि ते 12वीला ते आले आमच्या कॉलेजचं नाटकाचं दिग्दर्शन करायला. मग मी त्यांच्याजवळ गेलो, मग त्यांच्याबरोबर राहून मी त्यांचा असिस्टंट राहिलो, मग सरांबरोबर विनय आपटेंबरोबर जवळजवळ 6 वर्ष राहिलो. असिस्टंट म्हणजे सगळंच करायचो मी. मग नाटकाला मी रानभुल्ला स्पूल ऑपरेट केलेलं आहे, म्हणजे म्युझिक, त्यानंतर सवाल अंधाराचा, त्यानंतर अफलातून, ह्या नाटकाला मी टेप ऑपरेट करायचो, टेप वाजवायचो. पण माझं मेन हे होतं की हे कसे अभिनय करतायत, नीना कुलकर्णी कसं काम करते, मच्छिंद्र कांबळी कसं, ते मला दिसायचं ऑन स्टेज. ते नकळत मी शिकत होतो. इवन चाळ नावाची वाचाळवस्ती नावाचं एक सिरियल होती खूप पूर्वी, तर त्याला मी असिस्टंट होतो. माझं मेन काम काय असिस्टंटचं, की ते रिअल लोकेशन होतं ना, तिथे शूटिंग झाल्यानंतर हे निघाल्यावर ती सगळी खोली साफ करणं, ही पण कामं केली, झाडू मारलेली आहे. मग त्याच्यानंतर चंद्रकांत कुलकर्णी, कॅरेक्टरचा विचार कसा करावा हे चंद्रकांत कुलकर्णीने मला शिकवलं. मग तो माझा गॉडफादर झाला. त्याच्यानंतर राजीव नाईक, डॉक्टर राजीव नाईक म्हणून आता इथे डिपार्टमेंटला शिकवतात नाट्यशास्त्र. मग त्यांनी मला शिकवलं की काही गोष्टी आहे ना कशा वेगळ्या वाटेच्या धराव्या. त्यांनी मला अधांतर करायला सांगितलं, त्यांनी मला खेळीमेळी करायला सांगितलं, आणि तुला लोकांनी कॉमेडियन म्हणून ओळखता कामा नाही, तर तुला ॲक्टर म्हणून ओळखायला हवं, मग ह्या कामासाठी तुझे पॉझेस वर्क कर, हे त्यांनी मला सांगितलं. असं माझ्या कालांतराने एक
प्रत्येकाकडून
हा असे बदलत गेले.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.